मी पॉडकास्टर, लोकांनी लोकांसाठी केलेले पॉडकास्ट.
Those in green are desperate for the whistle. And there it is! The FIFA World Cup 2022 has its first jaw-dropping, eye-catching shock result. And Saudi Arabia celebrate a victory which will be noted right around the globe.
Excuse me, what is missing?
Congratulations!
Thank you so much!
I have one question.
Yeah.
Ask all the 88,000, where is Messi?
Okay.
Where is Messi?
Where is Messi? 22 नोव्हेंबर 2022 त्या रात्री वर्ल्ड कप फेवरेट्स अर्जेंटिना जेव्हा सौदी अरेबियाच्या टीमकडनं हारले तेव्हा हा प्रश्न विचारला गेला. त्याच्या पुढच्या 26 दिवसात लिओनेल मेसी या माणसाने या प्रश्नाचं उत्तर त्याच्या ॲक्शनमधनं दिलं. मेक्सिको, पोलंड, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, क्रोएशिया आणि मग फ्रान्स या सगळ्यांचा धुव्वा उडवत 18 डिसेंबर 2022 रात्री लिओनेल मेसीच्या हातात वर्ल्ड कप होतं आणि संपूर्ण जग त्याला सलाम करत होतं. एखाद्या गोष्टीची सुरुवात कशी होते याच्यापेक्षा त्याचं पुढे काय होतं हे किती महत्त्वाचं आहे हे परत एकदा या फिफा वर्ल्ड कपमुळे आपल्या लक्षात आलं. आपल्या भाग 47 आणि 48 याच्यात आपण याच विषयांवर बोललो आहे. एखाद्या कामाची सुरुवात कशी झाली पाहिजे, कधी झाली पाहिजे, मुहूर्त शोधणं, त्याच्याबद्दल खूप विचार करणं, याच्यातच आपण वेळ घालवतो आणि नवीन कामाची सुरुवात होतच नाही. दिरंगाई, चालढकल, प्रोक्रासिनेशन आपल्याकडनं नकळत होत असतं. 47व्या भागात आपण बघितलं की प्रोक्रासिनेशनचे नक्की कारणं काय आहेत, का आपण दिरंगाई करतो आणि त्याच्यामुळे होणारे नुकसान काय आहेत. भाग 48 आपण बघितलं की दिरंगाई 2 प्रकारच्या कारणांमुळे होऊ शकते. एक तर म्हणजे डिस्ट्रॅक्शन किंवा टाईम मॅनेजमेंट रिलेटेड कामं आणि त्याच्यासाठी काय उपाय आहे. आणि त्याच्या शेवटी आपण बघितलं की काही कारणं ही डीप सायकोलॉजिकल लेवलची असतात. ह्या कारणांचा थोडा गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि त्याच विषयांवरती चर्चा करण्यासाठी आपण आजचा भाग घेऊन आलेलो आहे. आजच्या भागात आपण बोलणार आहोत अशा कारणांवरती की ज्याच्यामुळे चालढकल होते पण ते आपणच मान्य करत नाही. पहिलं कारण म्हणजे परफेक्शनिझम. प्रत्येक गोष्ट आपल्याला परफेक्ट लागते आणि ती होत नसते त्याच्यामुळे ते कामच पुढे जात नाही. दुसरं कारण म्हणजे आपल्याला प्रायॉरिटीज सेट करता येत नाही. एकाच वेळेस सगळ्या कामांवर लक्ष देणं हे इम्पॉसिबल आहे. कदाचित फक्त सुपर हिरोज करू शकत असतील. मग आपण आपली प्रायॉरिटी कशी ठरवावी हे आपल्याला जमत नाही. त्याबद्दल आपण चर्चा केली आहे. आणि तिसरं कारण फार कॉमन जरी असलं तरी आपण त्याला ॲक्सेप्ट करत नाही ते कारण म्हणजे लोक क्या कहेंगे. लोक क्या कहेंगे या भीतीने आपण ॲक्शनच घेत नाही. या कारणांवर आपण आज चर्चा केलेली आहे. मी पॉडकास्टर प्रस्तुत हा आपला इन्स्पिरेशन कट्टा आहे आणि मी आपला होस्ट नचिकेत शिरे. आजचा हा आपला 49वा भाग आहे. आजच्या या एपिसोडचे स्पॉन्सरस आहे ट्रान्सलेशन पॅनेशिया, युअर लँग्वेज पार्टनर. पुढे जायच्या आधी तुम्ही जिथे कुठे हा पॉडकास्ट ऐकत असाल, ऑडिबल, ॲपल पॉडकास्ट, स्पॉटीफाय, जिओ सावन, गाना, ॲमेझॉन म्युझिक, बिंचपॉड, स्टोरीटेल, यूट्यूब, कुठेही असाल तिथे इन्स्पिरेशन कट्ट्याला फॉलो करा आणि 5-स्टार रेटिंग नक्की द्या.
प्रोक्रास्टिनेशनची आत्तापर्यंत आपण जी कारणं पाहिलीत, तुम्ही जर ठरवलं तर त्याच्यावर कॉन्शियसली काही एफर्ट्स घेऊ शकता आणि त्याचा तुम्हाला चांगला परिणाम बघायला मिळू शकतो. परंतु जर तुमचा प्रोक्रास्टिनेशनचा प्रॉब्लेम हा खूप जुना असेल आणि जसं तुम्हाला आठवते तेव्हापासून असेल, तर देन तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा की एम आय ट्राईंग टू बी परफेक्ट ऑल द टाईम. परफेक्शनिझम हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. बऱ्याचदा आपल्या प्रोक्रास्टिनेशनच्या प्रॉब्लेमचं हे रूट कॉज असू शकतं. आपल्याला लहानपणी आपले आई वडील किंवा शाळेतले शिक्षक आपल्याला शिकवतात की बी परफेक्ट. मग ते तुमचं हँडरायटिंग असेल किंवा शाळेत आपल्याले मार्क्स असू शकतात, तुम्ही पहिल्या 5 आलं पाहिजे, 10 आलं पाहिजे, जेव्हा आपण विद्यार्थी दशेमध्ये असतो तेव्हा हे सगळं ठीक असतं, पण जेव्हा आपण आपलं कॉर्पोरेट करिअर सुरू करतो तर तिथे हेच परफेक्शनिझम आपल्याला त्रासदायक ठरू शकतं आणि बऱ्याचदा आपल्याची जाणीव पण होत नाही. परफेक्शनिझममध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण स्वतःसाठी खूप हाय स्टँडर्ड्स सेट करतो आणि प्रत्येक वेळेला ती स्टँडर्ड्स अचीव्ह करणं हे पॉसिबल नसतं. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी याचा आपल्याला त्रास होऊ शकतो. जोपर्यंत मी जे स्वतःसाठी स्टँडर्ड सेट केलेले आहेत जोपर्यंत मी ते अचीव्ह करत नाही तोपर्यंत मी माझ्या कामाला पूर्णविराम देणार नाही. ही जर आपण टेंडन्सी मनात ठेवून जर काम करत राहिलो तर आपली 80 ते 90% कामं ही आपल्याला प्रोक्रास्टिनेट करावी लागतील. आणि याच्यावर सोल्युशन म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू सेग्रिगेट की माझी कुठली कामं अशी असू शकतात की जिथे मला परफेक्शनिझमचा फायदा होऊ शकेल किंवा जिथे मी माझी हाय स्टँडर्ड्स ऑफ वर्क मेंटेनच केली पाहिजे, तिथे मी कॉम्प्रोमाइज नाही केलं पाहिजे. आणि मग कुठली अशी कामं आहेत जी की आपण डे टू डे लाईफमध्ये आपण ट्रान्झॅक्शनल कामं आहेत की तिथे तेवढ्या परफेक्शनची गरज नसते. जरी 80% परफेक्शनिझम तुम्ही अचीव केलं तरी पुष्कळ आहे. सो अशी काही तुम्ही कामांची यादी बनवू शकता, सेग्रिगेट करू शकतात. देर इज नो एंड पॉईंट टू परफेक्शन, त्यामुळे कुठेतरी आपल्यालाच ती बाउंड्री सेट करायची आहे की इथपर्यंत मी आणीन माझं काम आणि तिथे मी कामाला माझ्या फुल स्टॉप देईल. परफेक्शनिझम हे खूप महत्त्वाचं आस्पेक्ट आहे जेव्हा आपण प्रोक्रास्टिनेशनविषयी बोलतो. पहिली जी आपण काही कारणं पाहिली ती इझी टू अंडरस्टँड आहेत आणि इझी टू इम्प्रूव्ह आहेत, पण परफेक्शनिझम एका रात्रीत इम्प्रूव्ह नाही होऊ शकत. पण त्याच्यावर जर तुम्ही काम करायला लागलात तर तुम्हाला कालांतराने असं जाणवेल की तुम्ही तुमच्या परफेक्शनिझमचा चांगला उपयोग पण करून घेऊ शकतात, पण ॲट द सेम टाईम तुम्ही गोष्टी प्रोक्रास्टिनेट करत नाही आहात.
लय बेकार किडा आहे हा परफेक्शनिझमचा. मी माझ्या आयुष्यात ह्याचा अनुभव खूप कधी घेतला नव्हता, पण गेले 2-2.5 वर्ष झाले मी पॉडकास्ट कोचिंग करतोय, लोकांना पॉडकास्ट करायला शिकवतोय, आणि तिथे मला अनुभव आला की लोक बाप रे काय काय अपेक्षा असतात स्वतःकडून लोकांच्या, हे असंच झालं पाहिजे, ते तसंच झालं पाहिजे, आणि या सगळ्यातनं त्यांचा पॉडकास्ट कधी चालूच होत नाही. त्यांच्याकडचे विषय जे असतात ते अतिशय सुंदर असतात, त्यांची बोलायची पद्धत छान असते, आवाज छान असतो, पण ते सुरुवातच करू शकत नाही कारण त्यांनी स्वतःसाठी खूप हाय स्टँडर्ड सेट करून ठेवलेले आहेत. आत्ता आरती जे बोलली त्याच्यात 3 मुख्य मुद्दे होते. बाय द वे हा आत्ता जो आवाज ऐकला तो होता आपल्या NLP एक्सपर्ट आरती बारसोडेचा, याच्या आधीही आपण तिला ऐकलेलं आहे. पहिला मुद्दा तिने जो सांगितला की अगदी लहानपणापासूनच आई वडील असो, शिक्षक असो किंवा आपण स्वतः असो, या सगळ्यांना किंवा आपल्याला स्वतःलाही परफेक्शनची अपेक्षा असते कारण आपलं कंपॅरिझन आपण स्वतः करतो कुठल्या तरी ग्रेट माणसाशी. पहिलाच नंबर आला पाहिजे किंवा स्पर्धा जिंकलीच पाहिजे हे कुठून येतं? तर आधीचे जे लोक स्पर्धा जिंकलेले असतात किंवा पहिला नंबर जे आलेला असतो त्यांच्याकडे बघूनच हे येतं ना. म्हणजे मला आठवतं आमच्या लहानपणी जर क्रिकेट कोचिंगला जायचं ना त्या प्रत्येक व्यक्तीला सचिन तेंडुलकरच व्हायचं होतं, नयन मोंगिया कोणालाच व्हायचं नव्हतं. आजच्या युगासाठी म्हणायचं झालं तर सगळ्यांना विराट कोहलीच व्हायचं असेल, अक्षर पटेल कोणालाच व्हायचं नाही आहे. पण अक्षर पटेल पण मॅच जिंकवतो ना. तुम्हाला आठवत असेल तर जोगिंदर शर्मानी पण आपल्याला मॅच जिंकवलेली आहे. सो आपण कुठलंही काम करताना आपली स्वतःची कंपॅरिझन त्या लेवलच्या माणसांशी करणं हे अतिशय चुकीचं आहे. तुम्हाला यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर तुम्ही आत्ता जे लोक ग्रेट आहेत त्यांच्याशी आपली कंपॅरिझन करणं चुकीचं आहे कारण त्या लोकांनी ऑलरेडी 5-6 वर्ष मेहनत करून ते आज या लेवलला पोहोचले आहे. मधुरा रेसिपीवाल्या मधुरा बाचाल यांचा पहिला व्हिडिओ तुम्ही बघा आणि आत्ताचा व्हिडिओ बघा, जमीन आसमानाचा फरक जाणवणार आहे. म्हणजे माझ्या स्वतःचे पहिले काही एपिसोड्स मी ऐकतो ना तेव्हा मलाच कसं तरी होतं की अरे असा काय मी बोलायचो, आता एक काही खूप ग्रेट बोलतो अशातला भाग नाही आहे, पण इम्प्रूव्हमेंट झाली आहे हे मला स्वतःलाच समजतं. सो तुम्हाला जे काय करायचं असेल त्याच्यासाठी त्या फील्डमधल्या ग्रेट लोकांचा आदर्श ठेवणं आपण पहिले बंद केला पाहिजे. म्हणजे जिमला जायचं, जिममध्ये गेल्यावर जे लोक 5-6-7-10 वर्षापासून रेग्युलर जिम करतात आहे त्यांचा फॉर्म आणि त्यांचं सगळं गोष्टी बघून स्वतःचं कंपॅरिझन करायचं आणि मग तो न्यूनगंड येणार मग आपण जिम बंद करणार, किंवा धावायला जाताना आपले मित्र दहा किलोमीटर धावतात आहे आणि आपल्याला एक किलोमीटर पळायला त्रास होतो आहे हे बघून ते कंपॅरिझन करणं, पण जो माणूस 10 किलोमीटर आज धावतो आहे त्यांनी किती आधी सुरुवात केली होती आणि सुरुवातीला तो किती धावू शकत होता हे पण आपण बघायला हवं. सो परफेक्शनिझम किंवा कंपॅरिझन परफेक्शनिझमशी आपली स्वतःची कर्ण आपण थांबवलं तर खूप मदत होऊ शकते. दुसरा तिने जो मुद्दा मांडला तो असा होता की परफेक्शनिझम किंवा परफेक्शनची गरज ही काही ठिकाणीच असते, प्रत्येक ठिकाणी परफेक्शनची गरज आहेच असं काही नाही आहे. तर मग प्रत्येक कामाला आपण दोन ह्याच्यात डिवाईड करू शकतो का, की अशी कामं की जिथे परफेक्शनची गरज खरोखर आहे आणि अशी कामं जिथे परफेक्शनची गरज नाही आहे, थोडं कमी परफेक्ट 80% परफेक्शन लेवल पण चालणार आहे अशी कामं, मग ही डिवाईड कशी करायची? तर साधारण एक आपण पकडूया की जिथे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहे आणि जिथे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन नाही अशी कामं का, म्हणजे जिथे आपण लोकांकडनं पैसे घेऊन त्यांना काहीतरी वस्तू आणि सेवा देणार आहोत तिथे कदाचित परफेक्शनची गरज आहे कारण आपण त्यांच्याकडनं पैसे घेतो आहे आणि नॅचरली ते एक ग्राहक म्हणून आपल्याकडनं परफेक्शनची अपेक्षा करतीलच. पण जी आपली कामं जी आपली वैयक्तिक कामं आहे जिथे कुठले फायनान्शियल ट्रान्झॅक्शन नाही आहे त्या कामांमध्ये 80% किंवा 60% किंवा 50% परफेक्शनिझम चालू शकतं कारण हे इम्प्रूव्ह होत जाणार आहे ना. म्हणजे आज योगा करायचं असं म्हटलं आपण तर आपल्या ज्या हालचाली आहेत त्या नाही आहे परफेक्ट, म्हणून काय आपण योगा करणारच नाही का, सुरुवात करणारच नाही का? तिथे सुरुवात केलीच पाहिजे आणि ते हळूहळू इम्प्रूव्ह होईल आहे. आज कंटेंट क्रिएशनच्या वर्ल्डमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्हाला यूट्यूब व्हिडिओज तयार करायचे आहे, तुम्हाला इंस्टाग्रामवरती आपलं करिअर करायचं आहे किंवा पॉडकास्टिंग करायचं आहे, लिहायचं आहे, ब्लॉगिंग करायचं आहे, कंटेंट रायटिंग करायचं आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. या फील्डमध्ये 100% परफेक्शनिझम हे काहीच नाही आहे, म्हणजे नसूच शकतं. त्यामुळे तुम्ही आज ज्या लेवलला आहात त्या लेवलचंच कंटेंट तुम्ही तयार करून टाकलं पाहिजे आणि पुढे हळूहळू ते इम्प्रूव्ह होत जाईल. सुरुवात करायला परफेक्शनिझमची गरजच नसते. जिथे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहेत तिथे पण आता लक्षात घ्या की एखादी सेवा किंवा एखादी वस्तू ही बाजारात प्रथमता येते आहे आणि त्याची नितांत गरज लोकांना आहे तर काय त्या वस्तूच्या किंवा त्या सेवेच्या R&D तुम्ही अनेक वर्ष घालवून ती मग परफेक्ट करून ती बाजारात आणणार का? आत्ता ज्या लेवलचं नॉलेज तुमच्याकडे आहे त्या नॉलेजप्रमाणे तिचं लॉन्चिंग करून बाजारात आणणार? कुठलीच नवीन गोष्ट तुम्ही बघा की सुरुवातीला परफेक्ट नव्हतीच. आज समजा कार मॅन्युफॅक्चरिंगचं म्हटलं, एखादी कार परफेक्ट नसल्याशिवाय ती रस्त्यावर यायलाच नको, पण सुरुवातीच्या गाड्या ज्या बनवल्या होत्या हेन्री फोर्डनी असो किंवा इतर कोणी पण असो त्या परफेक्ट होत्या का? मोबाईल फोन्स, हे सुरुवातीचे मोबाईल फोन परफेक्ट होते का? हायपर लोकल डिलेव्हरीज, आपल्याकडे आज घरबसल्या ॲपच्या माध्यमातून काही पण घरी येतं, ह्या सगळ्या डिलेव्हरीजच्या गोष्टी सुरुवातीला परफेक्ट होत्या का? नाही, पण त्याची सुरुवात झाली ना आणि मग ते पण लोक त्या कंपन्या हळूहळू हळूहळू स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करत गेले आणि आज आपल्याला परफेक्ट गोष्टी मिळतात आहे. पण या परफेक्ट गोष्टी पण फ्युचरमध्ये जाऊन पुढे जाऊन या त्यावेळेच्या गोष्टींच्या कंपॅरिझनमध्ये परफेक्ट नसणारच आहेत ना. त्याच्यामुळे एखादी नवीन वस्तू किंवा एखादी नवीन सेवा ज्याची तुम्हाला वाटतं की खरोखर जगाला आवश्यकता आहे पण ती परफेक्ट आता नाही आहे तरी त्याची सुरुवात केली पाहिजे आणि मग हळूहळू त्याच्यात इम्प्रूव्हमेंट आपण करत जाऊ शकतो. म्हणजे एखादी गोष्ट, एखादं उदाहरण घ्या ना की सुरुवातीच्या व्हील चेअर्स म्हणा किंवा सुरुवातीचे हिअरिंग एड्स म्हणा किंवा सुरुवातीचे चष्मे म्हणा, काय हे परफेक्ट होते? पण ते इम्परफेक्ट हिअरिंग एड पण जो व्यक्ती ऐकू शकत नव्हता त्याला काही प्रमाणात तरी ऐकायची ताकद मिळाली. इम्परफेक्ट कदाचित व्हीलचेअर आले असतील, त्या इम्परफेक्ट व्हीलचेअरमुळे जो व्यक्ती कुबड्या घेऊन चालत असेल त्याला ॲटलिस्ट थोडी तरी मोबिलिटी मिळाली. सो हा विचार करून की हे आज बाजारात नाहीच आहे, ह्या गोष्टी आज बाजारात नाहीच आहे पण त्याची खरोखर गरज आहे. माझं खरंच मी उदाहरण परत एकदा देतो की मी जेव्हा मराठी पॉडकास्टची सुरुवात केली तेव्हा बाजारात मराठी पॉडकास्टच नव्हते आणि होते ते सेलिब्रिटीजचे पॉडकास्ट, एंटरटेनमेंट त्या साईडचे होते. सेल्फ हेल्प या कॅटेगरीमधला मराठी पॉडकास्ट मला तरी तोपर्यंत सापडला नव्हता आणि मग म्हणून मी सुरुवात केली. मी परफेक्ट अजिबातच नव्हतो. माझी बोलायची पद्धत, माझा कॉन्फिडन्स, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या पहिल्या एपिसोडच्या वेळेस या फारच खराब होत्या. पण मी तेव्हा सुरुवात नसती केली तर आज 2 वर्षात मी इम्प्रूव्ह झालो नसतो. त्याच्यामुळे सुरुवात करणं हे खूप आवश्यक आहे. परफेक्शनिझम हळूहळू येऊ शकतं. ह्या विषयावरती बऱ्याचशा कंटेंट क्रिएटर लोकांशी मी बोललेलो आहे, त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकूया आपण.
स्टार्ट करा, म्हणजे स्टार्ट करणं हे पहिलं आणि खूप मोठं पाऊल असतं. सो स्टार्ट करा तुम्ही, आणि मग इव्हेंच्युअली त्यातून मार्ग निघतात, तुम्ही शिकत जाता. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की आता या विषयातला परफेक्शनिस्ट होऊनच तिथे उतरेल, तर त्यामध्ये वेळ न वाया घालवता. ऑफकोर्स तुम्हाला जुजबी ज्ञान हवं, जुजबी माहिती हवी, पण तुम्ही स्टार्ट करा, सुरू करा, मग आपोआप मार्ग मिळायला सुरुवात होते.
67 लाख फॉलोअर असलेल्या मधुरा बाचाल हे आपल्याला ॲडवाईस करतात की स्टार्ट करा, परफेक्शनिझमच्या मागे धावू नका, जुजबी ज्ञान घ्या आणि सुरुवात करा.
परफेक्शन इज अ फ्युचर जर्नी. ते तुम्ही हळूहळू हळूहळू हळू परफेक्ट होत राहाल जसं जसं तुम्ही पुढे जाल, आणि त्याला एंडच नाही खरं म्हटलं तर. ठीक आहे, एक आर्टिस्टच्या लाईफमध्ये तर एंडच नाही परफेक्शनसाठी. ठीक आहे, कारण त्याचे डेफिनेशन फक्त तुमच्यापर्यंत सीमित आहे, तुम्हालाच माहिती आहे तुमचं, आणि तुमचं डेफिनेशन बदलत राहतं कॉन्स्टंटली. ठीक आहे, तर परफेक्शन जर्नी आहे, पण कन्सिस्टन्सी रियालिटी आहे, प्रेझेंट आहे. तर तुम्ही आता ज्या लेवलला आहात त्या लेवलचं कॉन्टेंट बाहेर टाका, पुढे तुम्ही अजून शिकाल त्या लेवलचं टाका. कन्सिस्टंटली कॉन्टेंट बाहेर टाकत राहा, तुमची लेवल चेंज होत आहे त्या हिशोबाने टाकत राहा.
माझ्या पॉडकास्टिंगच्या सुरुवातीलाच एपिसोड नंबर 2 माझी मैत्रीण आणि खूप फेमस स्टोरी टेलर महक मिर्झा प्रभू हिच्याकडनं मला हे ज्ञान मिळालं होतं, परफेक्शन इज अ फ्युचर जर्नी. आत्ता त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. आणि असं ज्ञान जेव्हा सुरुवातीलाच मिळालं तर नॅचरली माझी जर्नी इथपर्यंत येणं स्वाभाविकच होतं.
सो हॅबिटचे ज्यादा मी इसको अपने माइंडसेट मानता हूं, जो ये है कि जो मेरा एक एबिलिटी है कि मैं परफेक्शन चेज नहीं करता हूं. मतलब अंग्रेजी में मैं बोलता हूं कि यू नो द एबिलिटी टू पुट द हाफ बेक्ड केक आउट देयर. जो भी आप प्रोडक्ट है, सर्विस है, जो भी आप काम कर रहे हो, मैं परफेक्शन के लिए आई एम नॉट अ परफेक्शनिस्ट कि मेरे को एकदम परफेक्ट होना चाहिए. वो मैं वेट नहीं करता हूं कि जो मेरे एबिलिटी के हिसाब से जो बेस्ट है उसको मैं मार्क पुट आउट करता हूं, और उसके बाद देन आई टेक फीडबैक एंड इम्प्रूव ऑन दिस लेटर ऑन, इंस्टेड ऑफ थिंकिंग दैट मैं परफेक्ट बनाऊंगा तभी बाहर निकालूंगा, बिकॉज दैट ओनली डिलेज योर प्रोग्रेस. आपने आई थिंक राहुल नार्वेकर का भी किया है, उन्होंने इस केस में एक बहुत ही इंटरेस्टिंग वो देते हैं, एग्जाम्पल देते हैं. उन्होंने मेरे को, उनको मैंने यही क्वेश्चन पूछा था कि आप क्या परफेक्शनिस्ट हैं, तो उन्होंने मेरे को जवाब दिया. वो बोलते हैं कि परफेक्ट क्या होता है, कौन डिफाइन करता है क्या परफेक्ट है. iPhone 1 जब आया था क्या वो परफेक्ट था? आज मुड़ के देखोगे तो iPhone 1 पर तुम हंसते हो कि यार ऐसा भी कोई फोन होता है, क्योंकि iPhone 10, 12 आया. तो देन क्या 12 परफेक्ट है? तो देन अगर आप सोचोगे तो आज के लिए तो लगता है कि हाँ यार ये तो बढ़िया फोन है, बट जब iPhone 17, 18 आएगा तो 12 को देख के शायद आप हंसोगे कि यार ये तो बहुत ही बेकार फोन था. तो आई थिंक परफेक्शन इज रिलेटिव, सो हु डिफाइन्स परफेक्शन, you know, and what is perfect. So I think instead of diving too deep into it, shuru karo yaar
podcasting matla maza mentor ani bharatatla ek navazlela podcaster ani podcast coach Bijay Gautam hota. Ha Bijay ni jeva podcasting la suruvat keli tevha tar bharatat botavar mojna evde pan podcaster navte, equipments navte, software navte. Bijay cha english cha pronunciation he aajhi kharab ache, पण या सगळ्या गोष्टींकडे लक्ष न देता त्यांनी पॉडकास्टिंगला सुरुवात केली, आणि गेल्या 1-6 वर्षामध्ये तो भारतातला एक टॉपचा पॉडकास्टर बनलेला आहे. सो या सगळ्या गोष्टीतनं एकच आपल्याला जाणवतं की जेव्हा आपण सुरुवात करतोय तेव्हा आपली पातळी सगळ्यात खालच्या लेवलची आहे, आणि मग त्याचाच विचार आपण केला पाहिजे. त्या स्टेजला खूप वरच्या लोकांचा आदर्श ठेवणं, त्यांच्याकडे बघणं, त्यांची कॉपी करणं, त्यांच्यासारखं आलं पाहिजे अशी अपेक्षा करणं हे अत्यंत चुकीचं आहे. मी नुकतंच बोलायला लागलेला एखादा मुलगा 10वीतल्या मुला इतकी चांगली भाषा बोलू शकेल का? तर नक्कीच नाही. मग आज जिमला सुरुवात केली आहे, आज धावायला सुरुवात केली आहे, आज लिखाणाला सुरुवात केली आहे, आज यूट्यूब व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे, आज कुकिंगला सुरुवात केलेली आहे, आज कशालाही सुरुवात केलेली आहे, त्याचं कंपॅरिझन किंवा त्याचा रिझल्ट ह्याचं कंपॅरिझन त्या क्षेत्रातल्या एखाद्या एक्सपर्ट माणसाशी किंवा खूप वरच्या लेवलच्या माणसाशी होऊ शकेल का? नक्कीच नाही होऊ शकणार. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार न करता सुरुवात करूया आणि हळूहळू नक्कीच इम्प्रूव्हमेंट होत जाईल. बाय द वे, आपण खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण या परफेक्शनिझमच्या मागे धावतो. म्हणजे अगदीच एक घरचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी, माझी बायको आणि मदतीला आमचा मुलगा दर रविवारी सकाळी 9 वाजता साफसफाई करायला सुरुवात करायचो आणि ते करता करता दुपारचे 3 वाजून जायचे आणि रविवारचा अर्धा दिवस गेल्यावरती स्वतःची पॅशन फॉलो करायला वेळ कधी मिळणार? म्हणून आम्ही ठरवलं की ठीक आहे, पलंगाच्या मागे धुवे असणार आहेच, कपाटाच्या मागे धुवे असणारच आहे, ती दिसणार नाही आहे. दर रविवारी ती साफ करत बसण्यात काही पॉईंट नाही आहे. एक वेळ ठरवूया, तिथपर्यंत काम जेवढं होईल तेवढं होईल, बाकीचं पुढच्या रविवारी. आणि याच्यामुळे आम्हाला आमच्या दोघांचेही पॅशन फॉलो करायला खूप मदत मिळाली. नुकतेच आम्ही मराठी पॉडकास्टर पण भेटलो होतो, त्यातही हा विषय निघाला की परफेक्शनिझमच्या मागे जाऊन उगाच काही पण गोष्टींसाठी आपण वेळ घालवतो. म्हणजे माझ्या पॉडकास्टचं आर्टवर्कच चांगलं बनत नाही आहे, त्याच्यातच उगाचच वेळ घालवायचा, म्युझिक लावतोय त्याला वेळ लागतोय, अशा सगळ्या गोष्टींमध्ये वेळ लागतो जे खरोखरचं महत्त्वाचं काम आहे, जे मला स्वतःला किंवा आम्हाला स्वतःला करायचं आहे, कंटेंट क्रिएशन, त्याच्यासाठी वेळ कमी पडतो. आणि म्हणून मग आम्ही सगळ्यांनी पण ठरवलं की नाही, परफेक्शनच्या मागे धावायचं नाही, जे जोड कामं असतात त्या प्रत्येक कामासाठी एक वेळ ठरवून ठेवायची, 10 मिनटं 15 मिनटं, आणि त्या 15 मिनटात ज्या लेवलचं काम होईल त्या लेवलचं काम करून टाकायचं, त्याच्यासाठी एकही एक्स्ट्रा मिनिट घालवायचा नाही. आणि ट्रस्ट मी, याचा फायदा सगळ्या कंटेंट क्रिएटरला आम्हाला झाला. आणि वेळेत जो एपिसोड टाकायचा असतो आणि त्याच्यासाठी जो काय स्ट्रेस आणि शेवटच्या मिनटाला धावपळ होते ती नक्कीच कमी झालेली आहे. एक चायनीज म्हण आहे, झाड लावायची सगळ्यात चांगली वेळ 20 वर्षांपूर्वी होती, पण दुसरी सगळ्यात चांगली वेळ आत्ता आहे. खरं तर जिम 20 वर्षांपूर्वी किंवा 5 वर्षांपूर्वीच लावायला पाहिजे होती, धावायला जायला काही वर्षांपूर्वी चालू करायला हवं होतं, लिखाण करायला खूप आधी चालू करायला हवं होतं, गायन, नृत्य, चित्रकला, जे काय आपलं पॅशन आहे ते खूप आधीच सुरुवात करायला हवी होती, पण केली नाही. 5 वर्षांपूर्वी आयडियल वे होती, पण दुसरी बेस्ट वे आत्ता आहे. सो आत्ताच सुरुवात करूया. आणि हो, पुढचं टॉपिक प्रायोरिटीज हा घेण्याच्या आधी ही एक माहिती. आमच्या सगळ्यांची वेबसाईट आहे www.marathipodcasters.com, marathipodcasters.com, याला नक्की व्हिजिट करा. तिथे इतरही मराठी पॉडकास्टरचे पॉडकास्ट तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि परत एकदा आजच्या आपल्या कार्यक्रमाचे स्पॉन्सर्स आहेत ट्रान्सलेशन पॅनेशिया, युअर लँग्वेज पार्टनर. भारतभर समजा आपल्या वस्तू किंवा सेवा घेऊन जायच्या असतील तर फक्त इंग्रजीत संवाद साधून चालणार नाही, ग्राहकांशी त्यांच्या भाषेत संवाद करण्यासाठी ट्रान्सलेशन पॅनेशिया तुमची मदत करू शकते. त्यांच्या वेबसाईटचे डिटेल्स या एपिसोडच्या शो नोटमध्ये दिले आहेत, नक्की त्याला व्हिजिट करा. खूपदा असं होतं की आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी ह्या आत्ता केल्या पाहिजे किंवा ह्या आवश्यक झालेल्या असतात. 2020 तो काय मला अजूनही आठवतं की माझ्या आयुष्यामध्ये रिलेशनशिप, माझ्या मुलाला वेळ देणं म्हणजे पॅरेंटिंग, पर्सनल फायनान्स, माझं करियर आणि माझी पॅशन आणि त्याचबरोबर माझी मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ, या सगळ्या गोष्टींकडे तेव्हा लक्ष देणं आवश्यकच होतं, कारण सगळ्याच बाबतीत वाईटच घटना घडत होत्या. पण सुदैवानं, कोणास ठाऊक कसा, पण मी त्यावेळेस प्रायोरिटी सेट करू शकलो. माझ्या मुलाला वेळ देणं ही माझी पहिली प्रायोरिटी ठरली, माझी स्वतःची पॅशन फॉलो करणं ही माझी दुसरी प्रायोरिटी ठरली, आणि नॅचरली पॅशन फॉलो करत गेल्यावरती माझी मेंटल हेल्थ पण सुधारली, त्याच्यापुढे माझं पर्सनल फायनान्स, माझी फिजिकल हेल्थ, अशा सगळ्या प्रायोरिटीज सेट केल्या, आणि करियर आणि करिअर ग्रोथ ही सगळ्यात शेवटची प्रायोरिटी ठेवली. आणि त्याचा रिझल्ट म्हणजे आज 2 वर्षांनी मी मॅरिटल लाईफमध्ये, माझ्या मुलाबरोबरच्या पॅरेंटिंग लाईफमध्ये, माझ्या पॅशन सेक्टरमध्ये आणि माझ्या मेंटल हेल्थ सेक्टरमध्ये खूप खुश आहे. अर्थात या सगळ्यामध्ये मी देवाला मानतो आणि दैवाची खूप मोठी देवाचा खूप मोठा हात आहे, पण तरी त्यावेळेस या प्रायोरिटीज सेट केल्याचा पण हा कुठेतरी रिझल्ट आहे असं मला वाटतं. त्या सगळ्याच्यामध्ये माझी फिजिकल हेल्थ आणि माझं करिअर आणि माझं प्रोफेशनल लाईफ हे कुठेतरी मागे पडलं आहे, पण ठीक आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी स्थिरस्थावर होत आल्या आहेत, त्याच्यामुळे आता त्याच्याकडे लक्ष देणं मला थोडं सोपं पडणार आहे. आपल्या आयुष्यात बरेचदा अशा सिच्युएशन येतात की ज्यावेळेस बरेच गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक होऊन जातं, पण मग सगळ्याच गोष्टींकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला तर एकही गोष्ट धड होत नाही. बघूया भारतातले एक नावाजलेले लाईफ कोच मिलिंद जाधव सर याबद्दल काय म्हणतात आहे.
सो इसमें ना एक सिंपल एक वर्ड है विच आई यूज, इसको कहते हैं विग्स, WIGS, कैपिटल W, कैपिटल I, कैपिटल GS, विग्स. विग्स माने वाइल्डली इंपॉर्टेंट गोल्स, वाइल्डली इंपॉर्टेंट मीन्स गोल्स जो इतने वाइल्डली इंपॉर्टेंट है, यू नो, बहुत इंपॉर्टेंट है तुमको, ऐसे गोल्स ही सिलेक्ट करो. अब जब फॉर एग्जाम्पल तुम्हारे पास 10 गोल्स है, ओके, ये गोल भी है, रिलेशनशिप गोल भी है, फाइनेंशियल गोल भी है, करियर गोल भी है, नहीं नहीं जापानीज भी सीखना है, ओके, एंड सो ऑन, यू नो, बेटे के साथ भी टाइम स्पेंड करना है, पेरेंट दूसरा कुछ और गोल है, एंड सो ऑन. सोशलाइजिंग का भी एक गोल है, कुछ पर्सनल गोल भी है, किताबें लिखनी है, ओके, एंड सो ऑन, इट जस्ट गोज ऑन. नहीं, ये सब कि जो तुमने जिंदगी में अभी तक नहीं किया है वो सब गोज इन टू दैट लिस्ट. कि ये सब, अरे ये सब एक ही साल में अचीव करोगे क्या? दैट्स व्हाई जोकिंगली से कि कुछ बाकी सालों के लिए तो छोड़ो यार, राइट. तो इसमें ना, इन आउट ऑफ दीज 10 गोल्स, ऐसे गोल्स सिलेक्ट करो विच आर वाइल्डली इंपॉर्टेंट, जो तुम्हारे जिंदगी में सबसे, जैसे 80-20 रूल होता है ना, ऑल एवरीथिंग इज नॉट इक्वली इंपॉर्टेंट इन लाइफ,
राइट.
कुछ चीजें ज्यादा इंपॉर्टेंट होती है और कुछ चीजें कम. यू डिसाइड, अरे तुम डिसाइड करो ना तुम्हारे लिए. लाइक फॉर एग्जांपल 2019 में आई लॉस्ट अबाउट 27-28 किलोस, ओके, धड़ और अभी मैं सिर्फ मेंटेनेंस मोड में हूँ, लेकिन उस साल में मैंने वो गोल अचीव किया. क्यों अचीव किया पता है? क्योंकि उस साल में मैंने दूसरा कोई गोल अचीव नहीं किया, जीरो, नथिंग. सो इसमें एक लॉ ऑफ विग्स है, ओके, विच यू कैन रिमेम्बर, एक लॉ है. तो लॉ ऐसा है कि योर सक्सेस, तुम्हारा जो सक्सेस है ये गोल्स अचीव करने में, वो इनवर्सली प्रोपोर्शनल है, ओके, टू द नंबर ऑफ गोल्स. सो लेट मी एक्सप्लेन. अगर तुम्हारे पास 10 गोल्स है, ओके, तुम 10 गोल्स चेस करोगे ना, तो अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ विग्स योर सक्सेस विल बी नेक्स्ट टू जीरो. एक भी गोल अचीव नहीं करोगे. तुम्हारे 5 गोल्स है, अगर 5 सपोज, देन एक डिसेंट चांस है कि तुम शायद एक गोल अचीव कर पाओगे, शायद, ओके, बिकॉज इनवर्सली प्रोपोर्शनल है. तो अभी तुम्हारा सक्सेस रेट बढ़ गया है अभी, ओके, बिकॉज डिनोमिनेटर कम हो गया है. तुम्हारा डिनोमिनेटर और थोड़ा कम करो, मेबी जस्ट मेक इट 2 गोल्स और 3 गोल्स. What is the chances of you achieving your goals? Full chance, okay? तुम 3 goals chase करो, तीनों achieve करोगे, okay? या 2 goals, 2 तो 100%, like that. That is why I always, that is, it's all about focus. Because हम जिस दुनिया में रहते हैं ना चिकेत, it's a very very distracted world. It makes us distracted, okay? हमारी energy भी limited होती है. Our lifestyle, we are not living like our, you know, parents की जो 50 साल पहले हमारे दादाजी सिंपल लाइफ हम ऐसे नहीं जीते ना, हमारे इतने लाइफ कॉम्प्लिकेटेड है. तो दैट्स व्हाई आई एम सेइंग सिंपलीफाई ना, सिंपलीफाई. व्हाई इतना इंपॉर्टेंट नहीं है तुमको? अभी कोरोना इज टीचिंग अस कि तुम्हारे जिंदगी में एक्चुअली क्या इंपॉर्टेंट है और क्या नहीं है, ओके, तुम्हें जरूरत ही नहीं है. यू डोंट नीड टू चेस 10 बॉल्स एट द सेम टाइम और 5. यू डोंट नीड. किसने कहा? तुमने कहा, ओके, तुम सुपरमैन हो, चलो कोई चेस, यू नो, आई हैड इनफ क्लाइंट्स, यू नो, नाउ आई विल चेस 10 गोल्स. नहीं होता है. 6 महीना, 9 मंथ्स आई मॉनिटर्ड वीक ऑन वीक, नथिंग. यू नो, इवन द बेस्ट ऑफ द ब्रेन्स कैन नॉट डू इट. इतनी क्षमता नहीं होती है ह्यूमन माइंड में. जॉब भी करना है, यू नो, एंड गोल्स भी अचीव करना, वेरी, इट्स वेरी, यू हैव टू बी लाइक एक्सेप्शनल कैरेक्टर टू अचीव लाइक 8 out of those 10 goals in like a period of 6 months. I am a simple guy, okay? And if you are a simple guy like me, so do the simple thing. Just har saal na, okay, just take 2-3 big things. Just 2-3 big things. And if once you achieve it, then take some more. Na? Bas. Like that.
So, Superman आहे आपल्यामधलं कोणी नसेल तर प्रायोरिटाईज करूया आपल्या गोल्सला. कुठल्या गोष्टी आत्ता चेस करायच्या आहे कुठल्या 6 महिन्यानंतर, कुठल्या वर्षभरानंतर, आणि त्या प्रायोरिटीज ठरवून तसं तसं काम करू. सो आज आपण बघितलं की परफेक्शनिझम हा केवढा मोठा किडा आहे आणि त्याच्यामुळे कसं आपण काम करायचं टाळतो. उपाय बघितले तर सगळ्यात पहिली गोष्ट स्वतःला परफेक्ट लोकांशी, वरच्या लेवलच्या लोकांशी कंपेअर करणं सोडावं. आत्ता आपण ज्या लेवलला आहे त्याचा विचार करावा. गोष्टी बायफर्केट करूयात की जिथे परफेक्शनची आवश्यकता आहे आणि जिथे परफेक्शनची आवश्यकता नाही आहे अशा गोष्टींमध्ये. आणि तिसरी गोष्ट हे जाणून घेऊ की परफेक्शन असं काही नसतं आत्ताच्या स्थितीमध्ये. हे नेहमी फ्युचर जर्नी असते. म्हणजे जे ट्रेकिंग करणारे लोक आहेत त्यांना माहिती असेल की एक पर्वत चढला की त्याच्यापेक्षा उंच दुसरा पर्वत असतोच. अगदी जगातला सगळ्यात उंच पर्वत जरी चढला तरी त्याच्यापेक्षा उंच नाही तरी त्याच्यापेक्षा कठीण असा दुसरा पर्वत असतोच असतो. त्याच्यामुळे परफेक्शन हे काही नाही आहे, फ्युचर जर्नी आहे. सो परफेक्शनच्या मागे धावून दिरंगाई करायला नको हे आजच्या एपिसोडचं आउटकम आपण पकडू शकतो. एक खूप महत्त्वाचा विषय राहिलेला आहे, तो आता आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत. आणि तो म्हणजे लोक क्या कहेंगे. मनात विचार भरपूर असतात, करायचं भरपूर असतं, पण भीती असते काय म्हणतील लोक. त्या विषयावरती नक्की आपण चर्चा करू आपल्या पुढच्या म्हणजे 50व्या भागात. तोपर्यंत हा आणि इतर एपिसोड आणि मी पॉडकास्टरचे इतर पॉडकास्ट नक्की ऐका आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया पण नक्की कळवा. लाईक आणि सबस्क्राईब करा, फॉलो करा, 5-star रेटिंग द्या. पुन्हा भेटू पुढच्या वेळेस. त्याआधी आजच्या भागात ज्या लोकांचा सहभाग होता किंवा ज्या लोकांच्या क्लिप्स घेतल्या होत्या त्यांचं नाव घेणं आवश्यक आहे. आपली NLP एक्सपर्ट आरती बारसोडे, मधुरा रेसिपी फेम मधुरा बाचाल, महक मिर्झा प्रभू जी एक स्टोरी टेलर आहे आणि झुमरी तलैया या नावानी एक स्टोरी टेलिंगची शाळा पण चालवते, विजय गौतम जो एक भारतातला नावाजलेला पॉडकास्ट कोच आणि पॉडकास्टर आहे, मिलिंद जाधव जे एक लाईफ कोच आहेत, आणि ऑफकोर्स आपले स्पॉन्सर्स ट्रान्सलेशन पॅरेसिया. सो पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय.
हा पॉडकास्ट कसा वाटला याची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा inspiration.katta@gmail.com वर. धन्यवाद.